ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. ऍक्शन.
मला सांगा की तुमचा ह्या इंडस्ट्री मधला प्रवास कसा सुरू झाला, तुम्ही एंटर कसे झालात, तुमची ओळख कशी निर्माण झाली?
माझी ओळख जर इथं निर्माण झालेली असेल तर झी मराठी चॅनल वरती, तेव्हा अल्फा मराठी होतं बघ. झी मराठीनं एकांकिका स्पर्धा घेतली होती, सगळ्यांना माहितीच आहे ते अल्फा महाकरंडक. अल्फा महाकरंडकचा मी पहिल्या वर्षीचा विनर, त्यामुळे माझी नितीन वैद्यांची ओळख झाली किंवा त्या निमित्ताने महाराष्ट्रात मी कळलो लोकांना. मग तुला मी म्हटलं तसं थिएटर अकॅडमी आणि माझी स्वतःची संस्था उद्गार पुणे, एक सूचक बाकी वाचक, या संस्थांमधनं नाटक करून मला ती एक ओळख मिळाली. प्रसाद पुरंदरे, श्रीरंग गोडबोले आणि राकेश सारंग आणि आता तर माझे गुरुजी महेश मांजरेकर माहितीच आहेत. या चार माणसांनी मला या क्षेत्रात मोठं करायला, पाय रोवून उभं राहायला खूप मदत केली. सुनील अभ्यंकर जो चार्टर्ड अकाउंटंट आहे, चांगला ऍक्टर राया, आणि ऋषिकेश देशपांडे इंडियन मॅजिक आयचा, यांनी मला आर्थिक सहाय्य खूप केलं. इंडियन मॅजिक आयनी आम्हाला आर्थिक थोडीशी मदत व्हावी म्हणून ते आम्हाला कामं द्यायचं. त्या काळात अग्निहोत्रला माझं नाव नसायचं, पण मग मी सहाय्यक लेखन करू लागलो. मग अनुपमा आणि सगळ्यात माझी ओळख निर्माण झाली महाराष्ट्रात ती कुंकू या सिरियलमुळे, जिचे 1100 एपिसोड झाले. राकेश सारंगांनी माझ्यासारख्या नव्या मुलावर विश्वास टाकला. चिन्मय मांडलेकर आणि आम्ही खरं तर एकांकिका स्पर्धांमधले कॉम्पिटिटर, चिन्मयनी माझं नाव रेकमेंड केलं, चिन्मय मांडलेकरनी, की प्रवीण तरडे नावाचा एक लेखक आहे, अप्रतिम एकांकिका लिहितो, तुम्ही कुंकूला त्याला ट्राय करा. आणि मग साहजिकच मी कुंकू लिहू लागलो. मग कुंकू, पिंजरा, तुझं माझं जमीना असे, हे कन्यादान, बापरे बापरे बापरे, म्हणजे मग मी तुला माहितीच आहे सिरियल किती लिहिल्या, त्यामुळं बहुतेक एपिसोड पण त्यावेळी मला ते 4000 एपिसोड लिहिले त्यावेळी.
मुंबईत जेव्हा तुम्ही पुण्यातनं स्थायिक झालात तेव्हा मुंबईतला स्ट्रगल काय होता, कुठे राहिलात तुम्ही?
आता जे लोक मेट्रोतन खूप धमाल करत फिरतात ना, त्या मेट्रोची सगळी बांधणी आमच्या स्ट्रगल काळात झाली, त्यामुळे अख्खं स्ट्रगल हे ट्रॅफिक जॅम मध्ये गेलंय. त्यावेळी मुंबईत राहायची सोय नव्हती, त्यामुळे मी कित्येकदा काय करायचो, आता बघ खूप प्रसिद्ध मेकअप मन आहेत सुहास गवते, अनेक सिरियललाही ते त्याच वेळी असायचे, एक दिवसासाठी दोन दिवसासाठी जायचो आणि काहीच राहायची सोय नसायची ग. मग ते सुहास गवते मला म्हणायचे, बाळा काल कुठं राहिलास रे? मी सांगायचो की मालाड स्टेशन आहे ना, मालाड स्टेशनवर रात्री 1 वाजेपर्यंत तिथं बसायची, तुम्हाला मुभा असायची किंवा तिथंच बाकड्यांवर झोपायचो, पण रात्री 1 नंतर पोलीस यायचे, ते सगळ्यांनाच काढून हकलून द्यायचे. 1 वाजता शेवटची लोकल असायची, त्या लोकल मध्ये बसायचो, ती लोकल जायची ग्रांट रोडला, मग 1 तासाच्या प्रवासात झोप मिळायची. मग तिथं उतरल्यावर बाहेर, आजही बघ तू त्या स्टेशनच्या बाहेर, ग्रांट रोडच्या बाहेर खूप तुला कलाकार दिसतील. तिथं 3 तास एकमेकांशी गप्पा मारत काढायचे, परत 4:00 लोकलला बसायचं आणि परत 4 ते 5 एक तास झोप घेत मालाडला यायचं. मग मालाडला बस पकडून मडला शूटिंगला यायचं. त्यावेळी मुंबईत राहायची सोय नसायची आणि हॉटेलमध्ये राहणे इतकी आर्थिक परिस्थिती तर नसायची, कारण पर डे कसा बसा तुम्हाला 750 किंवा 1000 रुपये मिळायचे त्यावेळी, आणि त्यावेळी हॉटेल नाही म्हटलं तरी 1000-1200 रुपये, मुंबईत 1500 रुपये असायचं. त्यामुळं असं लोकलमध्ये वेळ काढायचा. ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेर अनेक लोक असायची, चर्चगेटच्या बाहेर जमायचं, कारण ते शेवटचं स्टेशन असायचं. तिथं 3 तास गप्पा मारायचे आणि पुन्हा यायचं. मग नंतर सुहास गवते मला म्हणायला लागला, बाळा एक काम करत जा, पॅकअप झालं की माझ्याबरोबर थांबत जा, कारण मी इथंच राहतो मेकअप रूम मध्ये. कारण 2-3 दिवस असलं की मी मेकअप रूमला थांबतो. मग मी मेकअप रूमला राहायला लागलो कित्येक लोकेशनवर, म्हणजे भुल्लर बंगला, सिमरन हाऊस, क्रिस्ट हाऊस, ही जी लोकेशन आहेत तिथं राहायची, अशी मेकअप रूम चांगली असायची आणि एसी, तर मग तिथं मेकअप रूम मध्ये राहायचो. त्यामुळे स्ट्रगल काळात खूप तिथं राहिलो आणि नंतर मग ज्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती चांगली झाली, मी स्वतःचा भाड्याने फ्लॅट घेतला मोठा, जिथं माझ्याबरोबर डॉक्टर निलेश साबळे राहायचा आणि विजय पटवर्धन, आम्ही पार्टनर होतो.
मला सांगा आता स्नेहल तुमची बायको, जिला मी ओळखते, खूप गोड आहे, मला सांगा तिची तुमची भेट कधी झाली आणि तिचा प्रपोजचा किस्सा मला थोडासा ऐकण्यात आहे, तोही जरा आम्हाला सांगा.
कसं आहे, पुरुषोत्तम करंडकला तिची एकांकिका पाहिली मी पहिल्यांदा. आपला दया आहे ना, देवेंद्र गायकवाड, ही दयाच्या टीम मधली मुलगी, तिची मी मृग नक्षत्र नावाची एकांकिका पाहिली होती. माझ्यावर विश्वास ठेव, म्हणजे तुला माहिती आहे ना स्नेहल अप्रतिम अभिनेत्री आहे, तिचा अभिनय पाहून, म्हणजे तिला त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस होतं, पण बिलीव मी तिचा अभिनय पाहून मी प्रेमात पडलो. म्हणजे मी अजूनही माझ्या मित्रांना सांगितलं होतं ती एकांकिका पाहताना, आईला ही कोण पोरगी रे यार, आणि मी ठरवलंच काही करून हिच्याशी मैत्री करायचीच. आणि करत ती माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. मी तिच्या मागे जाऊन मागे लागून भेटून कशी बशी ओळख काढून बरं ती प्रवीण तरडे नावाने मला ओळखायची, कारण त्यावेळी मी बक्षिसं घ्यायचो खूप. असं कर मला 1 वर्ष लागलं तिच्याशी मैत्री करायला. आणि मग ओळखीचं रूपांतर, मग आमची छान मैत्री आली, मग मी प्रपोज केलं आणि तिला सांगितलं की मी फक्त आणि फक्त लग्न केलं तर तुझ्याशीच करेन, जर तू नाही म्हटलीस तर मी लग्नच करायचो नाही.
पण हे काय ऐकलंय मी की तुम्ही तिला चॅलेंज केलं होतं की तुला बेस्ट ऍक्ट्रेस मिळायला हवं म्हणून ह्या एकांकी?
ते तसं नाही, मी गमतीने सगळ्या आमच्या मित्रांमध्ये असं म्हणायचो, जर लग्न केलं तर जिला पुरुषोत्तम करंडकला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक आहे त्याच मुलीशी लग्न करेल. आणि माझ्या नशिबाने तिला त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं, त्यामुळे एका दगडात 2 पक्षी मारले गेले आणि तिनेच माझं काम सोपं केलं.
जेव्हा तुम्ही हे घरी सांगितलं तेव्हा घरच्यांची काय रिएक्शन होती? तिच्या घरी काही कल्पना होती का?
तिच्या घरी कल्पना नव्हती, माझ्या घरी कल्पना नव्हती. तुला माहिती आमचा आंतरजातीय विवाह, मी 96 कुळी मराठा, ती ब्राह्मण, जे टिपिकल होतं ते वातावरण झालं, घरांमध्ये गोंधळ आरडाओरडा, पण आम्ही दोघही ठाम होतो आणि तिने माझ्यावर विश्वास टाकला. तुला माहिती असेल की मी दर लग्नाच्या वाढदिवसाला माझ्या बायकोला एक फ्लॅट गिफ्ट देतो, वर्षभर काम करून. आतापर्यंत मी तिला 3 फ्लॅट गिफ्ट दिलेत, यावर्षी देणार एक, म्हणजे मी बुक पण केलाय. कारण का माहितीये का, ज्यावेळी स्नेहलनी माझ्याशी लग्न केलं त्यावेळी माझ्याकडे राहायला सुद्धा घर नव्हतं. मी कॉट बेसिसवर SP कॉलेजच्या समोर राहायचो, म्हणजे महिना 750 भाडं असायचं. माझ्याकडे राहायला घर नव्हतं, मी जास्त काही आर्थिक उत्पन्न नव्हतं. आणि अशा परिस्थितीत स्नेहलनी माझ्याशी लग्न केलं, माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून. म्हणून ज्या दिवशी लग्न झालं तेव्हा मी तिला सांगितलं की माझ्याकडे आज काही नाहीये, राहायला घर सुद्धा नाहीये. वडिलांनीच गुजरात कॉलनीत एक मला खोली दिलती, त्या खोलीत मी राहायचो. म्हटलं मी जास्तीत जास्त वर्षभरात तुला स्वतःचं घर देणार, आणि 1 वर्षात मी घर दिलं, त्याच्यानंतर आज मी तिला 3 फ्लॅट दिले. हा विश्वास, म्हणजे जे जे प्रेम विवाह करणारे लोक असतील त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुमच्यावर विश्वास ठेवून जी मुलगी तुमच्याशी लग्न करते, तुमच्या प्रेमापोटी करते त्यावेळी, तर तिला आयुष्यभर जपणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे. कारण संपूर्ण जगाचा विरोध पत्करून ती तुमच्या पदरात पडलेली असते, तुमच्या घरी आलेली असते. त्यामुळं आयुष्यात काही झालं तरी स्नेहलला दुःखी होऊ देणार नाही, जे तिला हवं ते तिला देत राहणार शेवटपर्यंत.
93.5 रेड FM बजाते रहो. मी कलाकार श्रुती तुमच्यासोबत.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.